नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम्।